अध्याय सातवा। ओम श्री कृष्ण सरस्वत्यै गुरवे नमः, श्री गणेशाय नमः। स्वामी म्हणती भक्तासी, पहावे ज्योतिर्लिंगासी, आणा घोडा बसावयासी, चला पाहू दक्षिण केदार। तत्क्षणी येऊनी सामोरी, बाळकू म्हणे बसा खांद्यावरी, क्षणात पाहू रत्नागिरी, मान्य झाले गुरुराया। ताराबाई म्हणे गुरुना, बरोबरी न्यावे सर्वांना, लवकर परतावे सदना, हुरहूर मज वाटते। हारिकाचे घराजवळी सर्व येता मंडळी, समय येता माध्यान्ह काळी, भूक शमनार्थ घेतो लाडू मोदक। जाणून फारिकाचा तर्क, गुरु म्हणती हा मूर्ख, शमवू लाडू देवुनी भूक, त्वरा करता येईल प्रचिती। येता वडणग्याचे वाटेवर, भक्ता सवे चालता गुरुवर। प्रखरता पुला गला भास्कर, व्याकुळ सकल जाहले, सूर्याकडे सहज पाहून, घामाने निघालो न्हाऊन। अंबेचे मंदिर दूर अजून, म्हणती हो बा शीतल। ऐसे बोलता त्या क्षणी, भराभर ढग आले जमुनी, सूर्य गेला झाकुनी, शीतलता पसरली। बोला सवे होता बदल, गुरु सत्तेचे पटले मोल। सुखे करित वाट चाल, देवालयी पोहचले। जाता जाता झाली दुपार, श्री गुरु म्हणती तहान लागली फार। शेतकरी ये ऊन समोर, भांडे रामजी सदिले तयाने। रामजी शोधू लागला विहीर, एका वापीत जाता नजर। दिसला ब्राह्मण नर, जो करीत होता फराळ। रामजी त्या समीप जाऊन, करिता सर्व कथन। ब्राह्मण तया विनवून, म्हणे घ्या लाडू गुरुसाठी। लाडू सर्वा पुरतील, गुरु खाता तृप्त होतील। माझे लाडू कारणी लागतील, गुरु संगे तुम्हीही खा। लाडू भक्षिता झाली तृप्ती, क्षणात दाविली प्रचिती। रामजी म्हणे आम्ही अल्पमती, आमचा विश्वासची दुष्ट। पुढे खावया मिळता पेरू, सर्व म्हणती चढू पर्वत मेरू। एकची गुरुनाम स्मरू, डोंगरा समीप पोहचले। केदारनाथा करुणी नमन, गुरु गाऊ लागले गुणगान। करवीरवासिनी संकटी आला धावून, सौदागर रूपे रत्नासुरा मारले। अंबेवरी तुझा उपकार, मग कैसी होई ती निष्ठूर। जैसा उभा पांडुरंग विटेवर, बैसण्या अनुज्ञान देई। गुलाल उधळिता तुझवर, संकटी भक्ता पावतो सत्वर। म्हणूनी वंदन तुम्हा त्रिवार, जाण्या कोल्हापुरी भावी आज्ञा। मग म्हणती भक्तास, ताराबाईला घडेल उपवास। मजविना ती न घेई घास, चला चला लवकर। बाळकूचे बसुनी खांद्यावरी, परतले तारा घरी। शेजारतीचा थाट झाला भारी, ऐसी केदारी यात्रा जाहली। एका सावकाराने करुणी कपट, बंधुद्वयात आणले वितुष्ट। धाकटा बंधू झाला उलट, थोरला म्हणे गुरुराया। सावकाराचे ऐकून, घराबाहेर मला दिले हकलून। पत्नी गेली सोडून, मी राहिलो एकटा। श्री जगदंबेच्या मंदिरी, तुमची कीर्ती पडली कानावरी। तरी द्यावास चरणावरी, म्हणे मज तुम्हीच वाली। ऐकुनी तया म्हणती गुरुवर, गंगेची रोज भरुनी घागर। आणित जा येथवर, उदर भरणाची सोय केली तुझ्या। ऐसे लोटता सहा मास, धाकटा बंधू म्हणे त्यास। चला लवकर घरास, करणी सावकारा भोवली। सावकारे खोटी केली करणी, म्हणून मेली त्याची तरणी। तुमची त्या बाधली शापवाणी, पश्चाताप पावलो म्हणून आलो न्याया, बायकोच्या लागूनी नादी मागे लावनी घेतली व्याधी, जमीन व घर देतो आधी समान हक्क दोघांचा, ऐकूनी म्हणे बंधुराया प्रिय तुला जाया, नको ती मज माया सोडी न गुरु पदा, चला गुरु आज्ञा घेवू ते काय सांगतात ते पाहू, आनंदाने एकत्र राहू संसार करू सुखाचा, गुरु म्हणती ज्येष्ठास कनिष्ठाचे मोडू नको वचनास, क्षमा कर सावकारास संसार कर आनंदाने, मग परतले स्वग्रामी सावकार आला त्यांचे धामी, म्हणे गुरुसेवा आली कामी कुकर्म मज भोवले, कामी आली घागर पुन्हा सजले त्याचे घर, गुरुसेवा करी जो नर त्रिभुवनी दुर्मिळ काय त्या, कोल्हापुरा जवळी कागल ग्राम तेथील हरिपंत सिद्ध नेरली करनाम, राजदरबारी करी काम अर्थप्राप्ती बरी करून राहे, कामानिमित्त येई करवीरा श्रीकृष्ण ख्याती ऐकली कर्णद्वारा, दर्शना येई तो करवीरा झाली इच्छा सुकृते, दर्शन घेता वृत्ती पालटली सत्वर नोकरी सोडली, स्वामी सेवा पत्करली स्वीकारला त्याने सेवा धर्म, प्रातःकाळी उठुनी करी स्नान खंडोबा देवालयात करी अनुष्ठान, गुरुदर्शना घेई धाव मन ऐसा नित्य नियम चाले, जेथे अनुष्ठानासी बसे उजेड येण्या एकची खिडकी असे, तिथेच नेमके मांजर बसे अंधारामुळे विघ्न येई, असा प्रकार होता काही दिवस मांजराचा राग आला तयास, मारिले तया तोंडास अनुष्ठान होता येई गुरुदर्शना, स्वामी गाल दाविती भक्तास म्हणती अनुष्ठान गेलो ऐकण्यास, हरिपंते मारली थप्पड गालास लाल गाल झाला पहा, ऐकून हरिपंत ओशाळला प्रत्यक्ष गुरु असता आला, काय महा मूर्खपणा केला पश्चातापे होर पळे, पशुपक्षांचे अवतार धरिती मम गुरुवर, त्रैमूर्तीचाच हा अवतार खूण गाठ बांधली हृदयी, पंचगंगेच्या तटी सिद्धनाथाची घेऊ भेटी, वाटे तदाऊ मौज मोठी गुरु म्हणती भक्ता, द्रविड देशीचा ब्राह्मण येता गंगेत करुणी स्नान, सोवळ्याने करित मंत्र पठण वाटेत स्वामी सी देखिले, अलौकिक तेज पाहुनी इतरा पुसले हात वारे करुणी, कुठले हे महामुनी साक्षात दत्तावतार हे कळले, कराया लागेल पुन्हा स्नान तरी एकदा करावे दर्शन, न येई संधी अशी चालून चरणी मस्तक ठेविले, गुरु म्हणती न बिघडे सोवळे मोहाने जयाचे मन मळे, व्यर्थची ते स्नान जळे कोरडे मंत्र पठण बरवे, स्पर्शिता हो इल ओवळे हे यासी कैसे कळे, सामान्याहूनी हे वेगळे श्री दत्तावतार म्हणून गौरविले, हे श्रीकृष्ण सरस्वती चरित्र परम पावन पवित्र, भाविक श्रवणासी पात्र अध्याय सातवा गोडहा, श्री गुरुदेव दत्त श्रीकृष्णार्पणमस्तु।